आकाशवाणी। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला तीन कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर। शहरी आर्थिक क्षेत्र विकास, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे, महिला बचत गटांच्या वस्तूंसाठी स्वतंत्र दुकानं, खादी आणि हातमागासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाची घोषणा। एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा, शेअर बाजारात नव्या करांमुळे मोठी घसरण। विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्यासाठीच्या घोषणांचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत। आणि थायलंड इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर 300 स्पर्धेत भारताच्या देविका सिहागनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद। देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला। त्यात आर्थिक वृद्धीदर वाढवणं, नागरिकांचं कौशल्य विकसित करणं आणि सर्व नागरिकांना सोयीसुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणं या तीन कर्तव्यांवर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या। 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 53,50,00,000 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल मिळेल। येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे। 16व्या वित्त आयोगाचा अहवालही त्यांनी आज लोकसभेत सादर केला। यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। त्यासाठी प्रत्येक क्षेत्राला 5 वर्षात 5,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। विविध महानगरं जोडणाऱ्या रेल्वेच्या 7 हायस्पीड कॉरिडॉर्सची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली। मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई आणि चेन्नई बंगळुरू तसंच दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलीगुडी या मार्गांचा त्यात समावेश आहे। मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्ज सुरू केल्या जाणार आहेत। लखपती दिदींच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शी मार्ट सुरू करायची घोषणा या अर्थसंकल्पात आहे। खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवायचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारायची घोषणा सीतारामन यांनी केली। मच्छीमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 सरोवरांचा विकास केला जाणार आहे। नारळ, चंदन, काजू, कोको यांसारखं चांगलं उत्पादन देणाऱ्या पिकांना किनारी भागात तर बदाम, अक्रोड यासारख्या पिकांना डोंगराळ भागात प्रोत्साहन द्यायचा सरकारचा मानस आहे। पुढच्या 5 वर्षांमध्ये बायोफार्मा शक्ती कार्यक्रमासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आणि 5 प्रादेशिक वैद्यकीय केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी योजना सुरू केली जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। येत्या नवीन आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे। त्यात प्राप्तिकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले असून लवकरच ते उपलब्ध होतील। या आणि इतर करविषयक तरतुदी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
आयटीआर 1 आणि आयटीआर 2 हे अर्ज भरणाऱ्यांना 31 जुलैपर्यंतच हे अर्ज भरावे लागतील। इतरांना मात्र 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळणार आहे। सुधारित आयकर विवरणपत्र आता नाममात्र शुल्क भरून 31 डिसेंबरऐवजी 31 मार्चपर्यंत भरता येईल। शेअर बाजारात गुंतवणूक असणाऱ्यांना आता डिपॉझिटरीकडे एकदाच 15G किंवा 15H अर्ज भरता येईल। हाच अर्ज गुंतवणूक केलेल्या सर्व कंपन्यांना पुरवला जाईल। याशिवाय TCS, TDS यातही काही सुधारणांची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात झाली। तसंच करचोरीच्या काही प्रकरणांमध्ये दंड भरून नागरिकांना मुक्त होता येणार आहे। सहकारी संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, डेटा सेंटर स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयकरात सवलत जाहीर झाली आहे। देशातल्या बँकिंग क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि विकसित भारताच्या दृष्टीनं त्यांना सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। परकीय चलन व्यवस्थापनांच्या नियमांचा आढावा घेण्याची घोषणा त्यांनी केली। रोखे बाजारात सुधारणा, 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे रोखे असणाऱ्या महापालिकांना 100 कोटी रुपयांचा निधीही केंद्र सरकार देणार आहे। शेअर बाजारातल्या फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये व्यवहार करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक दरानं कर द्यावा लागेल। फ्युचरसाठी हा कर 2% वरून 5% केला आहे, तर ऑप्शनसाठी हा कर सध्या 1% वरून 15% होणार आहे। सर्व प्रकारची समभाग पुनर्खरेदीतून मिळणारा नफा आता कॅपिटल गेन म्हणून गृहीत धरला जाणार आहे। मत्स्य निर्यात, चामडे आणि वस्त्रोद्योगाला निर्यातीसाठी विविध प्रकारच्या करसवलती अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केल्या। या उद्योगांसाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवरही कुठलाही कर लागणार नाही असं त्यांनी जाहीर केलं। अणुऊर्जा प्रकल्पांचं साहित्य, लिथियम आयन बॅटरी, सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू, दुर्मिळ खनिजं, विमान निर्मितीसाठीचे सुटे भाग आयातीवरच्या शुल्कातही आज शुल्कात सवलत जाहीर झाली. मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी लागणाऱ्या काही वस्तू मूलभूत उत्पादन शुल्क मुक्त झाल्यानं स्वस्त होतील. व्यक्तिगत वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंवर आता 20 ऐवजी 10% आयात शुल्क लागेल. त्याचवेळी कर्करोगाच्या 17 औषधांना सीमाशुल्कातून सवलत मिळाली आहे. सीमाशुल्कासंबंधीच्या विविध प्रक्रिया तसंच कार्गो हाताळणीची प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी आज केली.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1547 अंकांनी घसरून 80723 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 495 अंकांनी घसरून 24825 अंकांवर बंद झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा अर्थसंकल्प हा 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणांच्या प्रक्रियेला ऊर्जा आणि गती द्यायचं काम हा अर्थसंकल्प करणार असल्याचं ते म्हणाले.
यह युवा शक्ति बजेट है, उसमें युवा की सोच भी है, युवा के सपने भी है, युवा का संकल्प भी है और साथ साथ युवा की गति भी है. बजट में जो प्रावधान किए गए हैं उससे अलग अलग सेक्टर्स में लीडर्स, इनोवेटर्स और क्रिएटर्स तैयार होंगे.
हा अर्थसंकल्प तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी बळ देतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1,62,671 कोटी रुपयांची तरतूद असून तो गावांचं, गरिबांचं, शेती आणि शेतकऱ्यांचं भवितव्य बदलेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली. हा अर्थसंकल्प दूरसंचार, उत्पादन क्षमता आणि प्रादेशिक संतुलनावर लक्ष केंद्रीत करणारा असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तर या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादनासह निर्मिती क्षेत्रावर भर दिला असल्याचंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाच्या दिशेने जाणारं एक दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तसंच 7 विविध प्राधान्य क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. देशातल्या खऱ्या समस्यांकडे या अर्थसंकल्पानं कानाडोळा केला असल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तर या अर्थसंकल्पात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कुठलाही पर्याय सुचवला नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तर या अर्थसंकल्पामुळे समाजातल्या कुठल्याही घटकाचं समाधान झालेलं नसून तो पूर्णतः दिशाहीन असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दुर्लक्षित ठेवणारा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहाग हिनं थायलंड इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर 300 स्पर्धेत महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात मलेशियाची प्रतिस्पर्धी गोह जीन वेई हिनं दुखापतीमुळे अर्धवट सामन्यातून माघार घेतली. त्यावेळी देविकानं पहिला गेम 21-8 असा जिंकला होता, तर दुसऱ्या गेममध्ये ती 6-3 अशी आघाडीवर होती. देविकाचं हे पहिलंच विजेतेपद ठरलं आहे. बुलावयो इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालच्या मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारताचा डाव एक चेंडू बाकी असताना 252 धावांवर संपला. वेदांत त्रिवेदीनं सर्वाधिक 68 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या 37 षटकांमध्ये 5 बाद 172 धावा झाल्या होत्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर देश अधिक वेगानं पुढं जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते पंजाबमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला 3 कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर. शहरी आर्थिक क्षेत्र विकास, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हायस्पीड रेल्वे, महिला बचत गटांच्या वस्तूंसाठी स्वतंत्र दुकानं, खादी आणि हातमागासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाची घोषणा, एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा, शेअर बाजारात नव्या करांमुळे मोठी घसरण, विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर राज्यासाठीच्या घोषणांचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत आणि थायलंड इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर 300 स्पर्धेत भारताच्या देविका सिहागनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.